नमस्कार. तुम्ही बालवाणी कार्यक्रम ऐकत आहात. हा कार्यक्रम क्राय संस्था मुंबई यांच्या सहाय्याने कला पंढरी संस्था लातूर प्रस्तुत करत आहे.
नमस्कार मित्रांनो, आपण बालकामगार बद्दल माहिती ऐकणार आहोत.
राहुल, ए राहुल, कुठे गेला होतास? मी किती शोधत होते तुला.
अग आई, मी बाल कामगार थांबवा या संदर्भात गावात कार्यक्रम होता, मी तिकडे गेलो होतो.
हो का? मग सांगून जायचं की मी किती शोधत होते तुला.
आई, मी उद्यापासून तुझ्या सोबत कामाला येणार नाही. मी फक्त आणि फक्त शाळा करणार आता.
का रे, काय झालं?
अग आई, बालकामगार थांबवा या कार्यक्रमातून मला खूप चांगली माहिती मिळाली आहे. तुला माहित आहे का, बालकामगार करणाऱ्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना शिक्षा होते आणि बालकांवर पण त्यांचा वाईट परिणाम होतो. म्हातार पण जवळ येत. म्हणून मी आता उद्यापासून तुझ्या सोबत कामाला येणार नाही.
कुटुंबासाठी काम केलं, पैसे कमवले, तर त्यात काय गुन्हा?
अगाई, बालकामगार म्हणजे 18 वर्षाखालील बालक जो शाळा बुडून आई वडिलांसोबत किंवा एकटे कारखाना, हॉटेल्स, ढाबे, घरगुती नोकर, दुसऱ्यांच्या शेतात जाऊन काम करतो त्याला बालकामगार म्हणतात.
असं का? समजलं मला. तुला काय म्हणायचं आहे ते?
मी पण बालकामगार झालो ना, तुझ्या सोबत बाहेर कामाला येतो, पैसे मिळतात, मात्र शाळा बंद. म्हणून मी आता तुझ्या सोबत कामाला येणार नाही. मी आता फक्त शाळेत जाणार.
अरे राहुल, आपण कामाला गेलो नाही तर आपला खर्च कसा भागायचा?
ते मला माहित नाही, पण मी आता तुझ्या सोबत येणार नाही.
कुठल्या कार्यक्रमावरून आलास तू? कोण तुला काय भरून दिला आहे?
हे बघ आई, ज्या लोकांनी माहिती सांगितली कार्यक्रमामध्ये ते माणसं चांगले होते, शहरातून आले होते, सरकारी ऑफिसर होते. त्यांनी हे पण सांगितलं आहे कि जो मुलांना बालमजुरी करायला लावतो त्या व्यक्तीला पण शिक्षा होते.
काय शिक्षा होते?
सरकारनं कायदा काढला आहे की जर कोणती व्यक्ती मुलांना काम करायला लावते किंवा त्यांना असे करण्यास भाग पाडते तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.
काय?
हो, जिथे तू मला कामाला घेऊन जातीस त्या सावकारालाही शिक्षा होणार.
काय म्हणतोस रे, हे खरं आहे का?
हो आई, खरं आहे. आणि कामावर गेलेला माझ्यावर पण वाईट परिणाम होत आहे. मी तुला म्हणत होतो बघ, मला आसक्तपणा येत आहे, माझा अंग आणि डोकं दुखत आहे, सगळं कामावर जायचं परिणाम आहे. म्हणून मी आता उद्यापासून फक्त शाळा करणार आणि शाळा सुटल्यावर शाळेचा अभ्यास आणि मित्रासोबत खेळणार, तुझ्या बरोबर येणार नाही.
ठीक आहे, नको येऊ. तू फक्त शाळा आणि अभ्यास कर. मी आणखीन जास्त कष्ट करून तुझ्या शाळेसाठी पैसे कमवीन. पण तू चांगली कला शिक, त्यातून पैसे कमवता आलं पाहिजे. तू मोठा हो. माझं लहानपणीच लग्न झालं, तेव्हापासून काम काम करते, पूर्ण कंबर बसली आहे. माझं जाऊ दे, तू चांगलं हो.